पुस्तकाचे नाव श्याम, लेखक साने गुरुजी, वाचक माधवराव वाबळे, कथा तिसरी, माझा पहिला मुसलमान मित्र। माझे डोळे बरे झाले। मी हसत खेळत रुसत रागवत शिकत होतो, परंतु मी आजारी पडलो। मला ताप येऊ लागला। मामा जरा घाबरले। धाकटे मामा रजा घेऊन घरीच एक आठवडाभर राहिले। माधवराव येत असत। रात्री माधवराव मधून मधून पहारा करीत। त्यांचा हात माझ्या हातात घेऊन मी पडून राहत असे। हळूहळू तापाला उतार पडला। सर्वांच्या जीवात जीव आला। दोघे मामा पुन्हा कामावर जाऊ लागले। ते कामावर जाऊ लागले म्हणजे माझे डोळे भरून येत असत। धाकटे मामा मला कुरवाळीत म्हणायचे, श्याम पडून राहा, अजून हिंडू नको, मी लवकर संध्याकाळी येईन, येताना डाळिंब आणीन। मी मामांचा हात सोडीत नसे, परंतु आपला हात सोडून मोठ्या कष्टाने ते निघून जात। मामा गेले म्हणजे मी मुसमुसत असे। मामी रागे भरे। ती म्हणायची, असे रडणे चांगले नाही, नुसते दुखणे आशाने यायचे। या शब्दांनी माझे रडणे थांबण्याऐवजी उलट वाढे। मामी शक्य तेवढी माझी काळजी घेई। माझे कपडे रोजच्या रोज बदली। अंथरुणावरची चादर दोन तीन दिवसांनी धुई किंवा डाळिंबाचे दाणे काढून बशीत ठेवी। मोसंब्यांच्या फुडी सोलून देई। सारे ती करी, परंतु ती जे करी त्यात ओलावा नसे। कर्तव्य करायचे या बुद्धीने ती करी, परंतु त्यात प्रेम नसे। माझ्या हृदयाला ती ओढू शकली नाही। आईचे प्रेम, बहीण भावांचे प्रेम, मावशींचे प्रेम मामी देऊ शकली नाही। कठीणच आहे ती गोष्ट, दुसऱ्याच्या मुलावर पोटच्या पोराप्रमाणे माया करता येणे। ही गोष्ट सोपी नाही। ज्या कर्तव्यात हृदयाचा जिव्हाळा ओतलेला नाही, ते कर्तव्य कितीही चांगल्या प्रकारे केले तरी जगाला जिंकू शकणार नाही। कितीही कसोशीने व कौशल्याने सोन्याचे फूल तयार केले तरी त्याला वास का येईल, त्याच्यात रस का मिळेल? ते फूल मौल्यवान असेल तरी निर्जीव होय। अमेरिकेत वॉल्ट व्हिटमन म्हणून एक प्रख्यात कवी होऊन गेला। माझा तो आवडता कवी आहे। त्याच्या कवितांना तृणपर्णे हे नाव आहे। व्हिटमन रोग्यांच्या दवाखान्यात जायचा। 1861 मध्ये गुलामगिरी बंद करण्यासाठी अमेरिकेत युद्ध झाले। लढाईत जखमी झालेल्या शिपायांची व्यवस्था दवाखान्यातून होई। त्या दवाखान्यातून व्हिटमन हिंडायचा। डॉक्टरांपासून कडू कडू औषधे घेण्यास जे जखमी शिपाई तयार नसत, परंतु व्हिटमनने वीज दिले असते तरी ते त्यांनी घेतले असते। व्हिटमन आला म्हणजे सूर्यप्रकाश आला असे त्यांना वाटे। व्हिटमन कोणाला गुलाबाचे फूल द्यायचा, कोणाचे पत्र लिहायचा, कोणाचे अंथरूण साफ करायचा, कोणाला धीर द्यायचा, कोणांच्या केसावरून हात फिरवायचा, व्हिटमनला पाहणे म्हणजेच निम्मा रोग बरा होणे। व्हिटमन आपल्याबरोबर प्रेमाचे अमर रसायन घेऊन येत असे। वस्तूवर प्रेमाचे किरण पाडा म्हणजे ती सुंदर दिसेल, अंतर्बाह्य सुंदर दिसेल। हात रुमालावर ज्याप्रमाणे अत्तराचा थेंब टाकतात, त्याप्रमाणे प्रत्येक कृतीवर हृदयातील प्रेमाचे अत्तर ओतीत जा, म्हणजे प्रत्येक कृतीला सुवास येईल। मामीला ही कला साधलेली नव्हती। ती सारे करी, परंतु ते करून न केल्यासारखे होईल। पुढे पुढे मी मामांबरोबर शाळेत जाण्याचा हट्ट धरू लागलो। मामा न्या ना मला शाळेत, मी तुमच्या वर्गात निमूटपणे बसेन, असे रडत रडत मी म्हणायचा। शेवटी मामांना क्यू येई, कळवळा येई व मला शाळेत घेऊन जात। मी मामांच्या शाळेतील मुलात मिसळून गेलो। मी लहान असल्यामुळे सारी मुले माझे कौतुक करीत। इंग्रजी दुसरीचा तो वर्ग होता। मी अहमदच्या जवळ बसत असे। अहमदच्या पायात विजार असे, अंगात मोठा अंगरखा असे। डोक्याला लाल गोंड्याची टोपी असे. अहमद जवळ मी बसायचा, गोष्टी बोलायचा. अहमद मला चित्रे आणून द्यायचा. मधल्या सुटीत भोवरा फिरावयास मला शिकवायचा. मराठी कवितांतील अर्थ कधी कधी अहमद मला विचारी. त्याला हंस काकीय कथानक होते. माधवरावांनी ते माझ्याजवळून वाचून घेतले होते. अहमदला मी अर्थ सांगायचा. अहमद हसून मला म्हणे, श्याम तुला अर्थ येतो व मला रे कसा येत नाही. मी त्याला म्हणे, तुझ्या मुसलमानी कविता तरी मला कोठे समजतात, या आमच्या कविता म्हणून मला समजतात. अहमद, मला एखादे मुसलमानी गाणे शिकवशील का रे. अहमद म्हणे, हो परंतु तुला आवडणार नाही. मी म्हणे, आवडेल. अहमदाचे मला सारे आवडेल. एखाद्या दिवशी मामा मला शाळेत नेत नसत, मग मला वाईट वाटे. मला अहमदची व त्याच्या त्या लांब अंगरख्याची सारखी आठवण येत असे. श्याम, काल तू शाळेत का नाही आलास? अहमद मला एके दिवशी म्हणाला, मामांनी आणले नाही, मग मी काय करणार. मला तुझी किती आठवण येत होती. तुला येत होती माझी? मी विचारले. हो, तुला मी खाऊ घेऊन काल आलो होतो. हा बघ, अजून ठेवला आहे. असे म्हणून अहमदने मला मोठे बिस्किट दिले. मी बिस्किट खात जात होतो. काय रे खातो श्याम? मामांनी विचारले. बिस्किट अहमदने दिले. मी म्हटले, अरे दुसऱ्याजवळचे घेऊन खाऊ नये. मामा म्हणाले, अहमद चांगला आहे मामा, मी त्याला कविता सांगतो. मी म्हटले. अहमद मामांचा विद्यार्थी होता. अहमदचे अंतरंग मामांना थोडेच समजले होते, परंतु या लहान श्यामला अहमदची नाडी परीक्षा झाली होती. एके दिवशी मीही अहमदासाठी घरून जर्दाळू आणला होता. मी तो अहमदला देऊ लागलो, परंतु अहमद म्हणाला, तू लहान आहेस, तूच खा, तूही थोडा घे. मी त्याला म्हटले, श्याम तू वरचा भाग खा, आतील बी मला दे. अहमदने तडजोड केली. अहमद आतील बी मागत होता. त्याला वरचा भाग नको होता, त्याला अंतरंग पाहिजे होते. या श्यामचे गोड अंतरंग त्याला पाहिजे होते. कधी कधी मी शाळेत जाताना फराळाचा डबा घेऊन जात असे. एके दिवशी मी मामांना मधल्या सुटीत म्हटले, मामा मी अहमद जवळ जाऊन फराळ करू. जाऊ का त्याच्याकडे माझा फराळाचा डबा घेऊन? त्या झाडाखाली बसून आम्ही दोघे खाऊ. जाऊ का मामा? त्या अहमद जवळचे का खाणार? मामा रागाने म्हणाले, नाही काही, अहमद कोठे आणतो डबा? माझ्यातले अहमद खाईल. जाऊ का मामा? मी पुन्हा विचारले. परंतु मामांचा रागावलेला चेहरा पाहून मी अधिक बोललो नाही. मी एकट्याने पोळी खाल्ली. हा अहमदचा घास, असे मनात मी म्हणत होतो. एक घास माझा व एक अहमदचा घास. माझ्या हृदयात बसलेल्या अहमदला मी भरवीत होतो. मी फराळ केला, परंतु मला वाईट वाटत होते. शाळेच्या नळाजवळ मी उभा होतो. इतक्यात अहमद पळत माझ्याकडे आला. माझा चेहरा उतरलेला होता. माझ्या हातात रिकामा डबा होता, परंतु माझे हृदय भरलेले होते. अहमदला पाहताच माझे डोळेही भरून आले. श्याम काय रे झाले, पडलास नळावर? कोणी मुलाने मारले का कावळ्याने तुझा डबा उडविला? रो मत भाई, क्या हुआ रे? अहमद मला परोपरीने विचारित होता, परंतु मला बोलण्याचा धीर झाला नाही. अहमदला काय करावे समजेना. त्याने आपला रुमाल काढला व तो माझे डोळे पुसू लागला. परंतु माझे डोळे पुन्हा भरले. माझे डोळे पुन्हा भरून आलेले पाहून अहमद म्हणाला, श्याम तुझ्या डोळ्यात का काही गेले? डोळा दुखतो? अहमद, डोळा नाही दुखत, काही होत नाही. मी एकट्याने फराळ केला म्हणून मला वाईट वाटत आहे. मी तुझ्याकडे डबा घेऊन येत होतो, परंतु मामांनी येऊ दिले नाही. मी सांगितले. माझे शब्द ऐकून अहमद गोरामोरा झाला. त्यावेळची त्याची दुःखी मुद्रा मी कधीही विसरणार नाही. त्या दिवसानंतर मामांनी मला पुन्हा शाळेत नेले नाही. मामा मला न्या शाळेत. मी रडत रडत म्हणे, काही नको शाळा, घरीच खेळ, लिही वाच, ते म्हणत। मला घरी अहमदची आठवण येई। उद्या येईल शाम अशी अहमद रोज वाट पाहत असेल व माझ्यासाठी खाऊ आणीत असेल असे मनात येईल। मी पाठीवर काहीतरी चित्र काढीत बसे व त्याला अहमद असे नाव देत असे। अहमदजवळ मी मनाने खेळे, मला वाटे अहमदच्या घरी जावे, परंतु मला काय माहीत अहमदचे घर, मला कोण दाखविणार, कोण तेथे घेऊन जाणार, अहमदी माझ्याकडे कसा येणार, कोण त्याला पत्ता सांगणार माझा, मामांच्या घरी येण्यास तो दजावेल तरी कसा। आम्हा दोघा मित्रांची मामांनी ताटातूट केली। पावसाळा संपला, शरद ऋतू आला, आकाश प्रसन्न झाले, नवरात्र झाले, दसरा गेला, दिवाळी जवळ आली, कोकणच्या बोटी सुरू झाल्या, दिवाळीसाठी लोक घरी जाऊ लागले, मामा मला घरी पोचविणार होते, आमची तयारी होऊ लागली। मामा अहमदला माझा नमस्कार सांगा, त्याला म्हणा की श्याम आता जाणार आहे कोकणात, सांगा हं मामा, मी म्हटले। आमच्या जाण्याचा दिवस आला, मी माझे पुस्तके घेतली, अहमदने दिलेली चित्रे घेतली, माधवरावांनी दिलेले चित्राचे पुस्तक घेतले, मामांनी घेतलेले बूट पायात घातले, मी सर्वांना नमस्कार केला, चंपूताईला जातो म्हणून सांगितले, चंपूताई रडू लागली। व्हिक्टोरियात बसून आम्ही बोटीच्या धक्क्यावर आलो, बोटीत कोण गर्दी, फटाके, बेंडबाजे, खेळणी विकणाऱ्यांची कोण गडबड। मामांनी मला एक बेंडबाजा घेऊन दिला, मी बेंडबाजा वाजवीत बसलो, बोट सुरू झाली, बोटीतील पोहोचविणारे परत गेले, विकणारे परत गेले, बोट ओरडली, मी मामांना घट्ट मिठी मारली। मी बोटीत हिंडत होतो, संत्र्याची साल दोऱ्यास बांधून ती पाण्यात मी सोडली, तिला पाण्यात मी नाचवीत होतो। श्याम जरा पड, मामा म्हणाले। मी नाही झोपत, मी लाटांची मौज पाहतो, मी म्हटले। फार खोल वाकू नकोस, ते म्हणाले। नाही, मी म्हटले। मला झोपले होते, मी पुस्तक पाहत होतो, अहमदने दिलेली चित्रे पाहत होतो, ती चित्रे मी पुन्हा नीट ठेवून दिली। मामा उठले, ते म्हणाले, श्याम थोडा फराळ करू ये। आम्ही फराळ करू लागलो। मला एकदम अहमदाची चर्या डोळ्यासमोर आली। मामा, तुम्ही अहमदाला माझा नमस्कार सांगितला, मी एकदम विचारले। होय, मामा म्हणाले। मग तो काय म्हणाला, मी उत्सुकतेने विचारले। त्या दिवशी काही बोलला नाही, परंतु दुसऱ्या दिवशी त्याने एक रुमाल आणून दिला व म्हणाला, हा श्यामला द्या, माझा सलाम सांगा। मामा म्हणाले, कोठे आहे तो रुमाल, मी विचारले। आहे खिशात, फराळ झाला म्हणजे देईन, मामा म्हणाले। माझे फराळाकडे लक्ष लागेना, तो रुमाल केव्हा पाहिन असे मला झाले होते। अहमदने दिलेला रुमाल माझी तहानभूक हरपली, डोळे त्या मामाच्या खिशात गेले, तेथे रुमाल पाहू लागले। मामांनी हात धुतले, त्यांनी खिशातून रुमाल काढला, सुंदर रेशमी रुमाल। मामांनी तो माझ्या हातात दिला, तो मी माझ्या हातात घेतला, त्या रुमालाकडे मी पाहू लागलो, भाई श्याम असे त्यावर लिहिले होते। मी तो रुमाल उडवीत राहिलो। आमच्या निर्मळ प्रेमाची ती निर्मळ पताका होती, आमच्या हृदय ऐक्याचा तो अमर ध्वज होता। त्या मंगल रुमालाशी मी खेळत होतो, वाऱ्यावर त्याला नाचवीत होतो, बोटीच्या कठड्याशी मी उभा होतो। जोराचा वारा सुटला होता, पाण्यावर मोठमोठ्या लाटा उसळत होत्या, माझ्या त्या प्रेमध्वजावर लाटांचे शिंतोडे उडत होते, त्या लाटा त्या रुमालावर प्रेमाचे तुषार फेकीत होत्या, त्या लाटा उचंबळत होत्या, वर येत होत्या, त्यांना का माझा रुमाल पाहिजे होता। श्याम वादळ होणार आहे, पडून राहा, बोट हलत आहे, खाली बस, मामा म्हणाले। वारा मला आवडतो, लाटा बघा मामा केवढाल्या, माझ्या रुमालावर पाणी उडत आहे, मी म्हटले। मी माझे निशाण फडकवीत राहिलो, जणू मी प्रेमनगरीचा राजा होतो, परंतु अरे रे रे रे, राजावर हल्ला झाला, घाला आला, वाऱ्याने रुमालावर झडप घातली, गेला माझा रुमाल, गेला वाऱ्यावर गेला, वाऱ्याने माझे निशान नेले, प्रेम नेले, हृदय नेले, जीवन स्वातंत्र्य नेले, मीही वाऱ्याबरोबर गेलो असतो। एकदम मी माझा हात वाऱ्याकडे माझा ठेवा पकडण्यासाठी पुढे गेला, माझा पाय मामांनी एकदम मागे ओढला। पडशील की गाढवा, ते म्हणाले। माझे नुकसान त्यांना काय माहीत, माझे जे हरवले त्याची किंमत त्यांना काय माहीत। मी रडू लागलो, माझे रडे थांबे ना। मामा माझी समजूत घालीत होते, शेजारचे लोक माझी समजूत घालीत होते। मामांनी आपला रुमाल मला देऊ केला, शेजारचे लोक स्वच्छ रुमाल मला देऊ लागले, परंतु तसल्या रुमालाच्या ढिगाने माझे समाधान झाले नसते। त्या लाटांना माझ्या हातातील रत्न पाहिजे होते। त्यांनी जगातील सारे वारे माझ्या रुमालावर पाठवले, वाऱ्यांनी त्या सागराचे ऐकले, श्यामची संपत्ती वारे घेऊन गेले, माझा तो लहानसा रुमाल अनंत सागराने हृदयाशी धरला। समुद्राच्या तळाशी मोत्यांच्या राशी आहेत, समुद्राला रत्नाकर म्हणतात, त्या रत्नाकरालाही माझ्या त्या हातरुमालाचा हेवा वाटला। हिंदुस्थानात सारे काही आहे, तेथे सौंदर्य आहे, सुपीकपणा आहे, अजूनही अपरंपार पीक भारतभूमी देत असते, अजूनही नद्या भारतभूमी समृद्ध करीत आहेत। येथे गहू, ज्वारी, बाजरी, भात सारे पिकते, येथे संत्री, मोसंबी, केळी, द्राक्षे सारे होते, येथे सोन्याच्या खाणी आहेत, हिरेही सापडतात, भारतात सारे आहे, परंतु येथे एक दुर्मिळ वस्तू आहे, येथे प्रेम पिकत नाही, बंधुभाव पिकत नाही, देशभक्ती पिकत नाही, ही पिके दुर्मिळ झाली आहेत। आणि त्यातल्या त्यात हिंदू मुसलमानांचे प्रेम म्हणजे तर वाढताच काढू नका, हिंदू मुसलमानांच्या प्रेमाची कल्पनाही येथे सहन होत नाही, इतकी ही दुष्प्राप्य वस्तू आहे। या ऐक्यासाठी, या प्रेमासाठी तो अपार सागर सारखा ओरडत आहे, द्या रे हिंदू मुसलमानांच्या प्रेमाचा एक बिंदू मला द्या रे, असे ते समुद्र शतलाटांनी ओरडत आहे, किनाऱ्यावर आपटून आपटून सांगत आहे। सागराला त्याची भूक आहे, त्याची तहान आहे, त्या अनंत सागराला म्हणूनच त्या हातातील ती ठिसभर चिंधी अपार मोलाची वाटली। ती चिंधी त्रिभुवन लक्ष्मी होती, भारतीय भाग्याची ती भविष्यकालीन दिव्य प्रभा होती, अंधारातील ती अमरज्योती होती। जा सागरा जा, व साऱ्या हिंदुस्थानला त्या चिंधीतील महान अर्थ सांग, त्या चिंधीतील कुराणाचा व वेदांचा महिमा सर्वांना गर्जना करून सांग। मित्रांनो, या श्यामचे जीवन अनेकांच्या प्रेमाने रंगले आहे, अनेकांच्या प्रेमामुळे पुष्ट झाले आहे। हिंदू व मुसलमान उभयतांनी या श्यामला प्रेम दिले आहे, लहानपणापासून दिले आहे। साऱ्या जातींनी व साऱ्या धर्मांनी मला ओलावा दिला आहे, श्यामला सर्वांनी प्रेमामृत पाजले, परंतु श्याम जगाला काय देणार? श्याम काही देऊ शकत नाही। श्यामच्या हृदयात सर्वांबद्दल गाढ कृतज्ञता आहे, त्या सर्वांचे श्यामला स्मरण आहे। तो लहानपणचा अहमद आज कोठे असेल? 30 वर्षे जवळजवळ त्या गोष्टीत झाली, तो कोठे का असेना? माझ्या जीवनात तरी तो अमर झाला आहे।